महाराष्ट्रामध्ये जो गेला तो आणि ह्याच्या पुढे देखील फक्त महाराष्ट्र दिनच साजरा होईल, दुसरे तिसरे कोणत्याही राज्यांचे दिवस साजरे केले जाणार नाहीत। माझ्या या विधानावरती राज्य सरकारला जर मला अटक करायची असेल तर त्यांनी करावी, खुशाल करावी। कितीही वेळा यासाठी मी जेलमध्ये जायला तयार आहे, परंतु मी ही अस्थी नसती लफडी मी महाराष्ट्रात होऊ देणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही। अहो म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सुखावतो।